इट्स 93.5 पर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पावसाबद्दल बोलणं सुरू आहे, पावसाला बोलवण्याबद्दल बोलणं सुरू आहे. आणि थोड्या वेळापूर्वी प्राची नावाच्या एका 5 वर्षाच्या चिमुरडीचा फोन आला होता. तिने इतकं सुंदर गाणं म्हटलं ना, अशी की अरे अरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, वा अरे वा. म्हणजे ऑडिओ क्वालिटी कॉलची चांगली नव्हती, जरा खूप जास्त डिस्टर्बन्स होता, त्यामुळे मला खरं तर ते तुम्हाला ऐकवता येत नाहीये. बट अप्रतिम रे अप्रतिम, छोटी छोटी पोरं बोलवत आहेत बाबा तुला, आता तरी ये, त्यांचं तरी ऐक, आमचं मोठ्यांचं नाही ऐकलं तर ठीक आहे. 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही कसं काय बोलवताय पावसाला, काहीतरी छान पद्धत अवलंबा जेणेकरून येईल रे पाऊस, लवकरात लवकर येईल, गरज आहे, प्रचंड गरज आहे पावसाची. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. उफ तेरी यादा फ्रॉम कार्तिक कॉलिंग कार्तिक, गाणं प्ले करतोय, एन्जॉय, बजाते रहो.